chinimandi.com पॉडकास्ट।
जालन्यातील पाणी साठ्यात वाढ। जिल्ह्यातील 7 मध्यम आणि 57 लघु प्रकल्पात आज घडीला 44.29% उपयुक्त पाणी साठा उपलब्ध आहे। यात 7 मध्यम प्रकल्पांपैकी जुई आणि थामना हे 2 मध्यम प्रकल्प 100% भरले आहेत, तर मध्यम प्रकल्प 50% पुढे भरले आहेत। 3 मध्यम प्रकल्पांमध्ये 25% उपयुक्त पाणी साठा आहे। जिल्ह्यात 57 लघु प्रकल्पांपैकी 13 लघु प्रकल्प 100% भरले आहेत, तर 7 लघु प्रकल्पात 50% पुढे पाणी साठा आहे। तसंच 6 लघु प्रकल्प 25% आणि 21 लघु प्रकल्पात 25% उपयुक्त पाणी साठा आहे। विहिरी कूपनलिकांना वाढलं पाणी। यंदा परतीच्या पावसानं जिल्ह्यात मध्यम आणि लघु प्रकल्पांसह बंधाऱ्यामध्ये मुबलक पाणी साठा आहे, तर विहिरी कूपनलिकांना देखील पाणी वाढलं आहे। तसंच भूजल पातळीतही 1.41 मीटरनं वाढ झाली आहे। परिणामी जिल्ह्याचा यंदाचा पाणी प्रश्न मिटला आहे। यंदाही जिल्ह्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला अत्यल्प पाऊस झाला, त्यामुळे यंदाही दुष्काळाचे ढग कायम राहून भर पावसाळ्यात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला होता। तसंच पावसाळ्यातही जिल्ह्यात टँकर सुरूच होते, मात्र ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसानं जिल्ह्यात धुमाकूळ घालत पावसाची वार्षिक सरासरी पार करत जिल्ह्यात 792.27 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। त्यामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं, परंतु परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील 7 मध्यम आणि 57 लघु प्रकल्पात आज घडीला 44.29% उपयुक्त पाणी साठा उपलब्ध आहे। या 7 मध्यम प्रकल्पांपैकी जुई आणि थामना हे 2 मध्यम प्रकल्प 100% भरले आहेत, तर इतर मध्यम प्रकल्प 50% पुढे भरले आहेत। 3 मध्यम प्रकल्पांमध्ये 25% उपयुक्त पाणी साठा आहे। 1 जून ते 2 नोव्हेंबर 2019 कालावधीतील पर्जन्यमान। जालना तालुका 700.95 मिलीमीटर अपेक्षित सरासरी, 632.52 मिलीमीटर झालेला पाऊस। बदनापूर तालुका 700.9 मिलीमीटर अपेक्षित सरासरी, 804.60 मिलीमीटर झालेला पाऊस। भोकरदन 662.96 मिलीमीटर अपेक्षित सरासरी, 1074.87 मिलीमीटर झालेला पाऊस। जाफराबाद 640.39 मिलीमीटर अपेक्षित सरासरी, 784.80 मिलीमीटर झालेला पाऊस। परतूर 743.94 मिलीमीटर अपेक्षित सरासरी, 763.5 मिलीमीटर झालेला पाऊस। मंठा तालुका 707.36 मिलीमीटर अपेक्षित सरासरी, 603.25 मिलीमीटर झालेला पाऊस। अंबड तालुका 651.68 मिलीमीटर अपेक्षित सरासरी, 939.73 मिलीमीटर झालेला पाऊस। तर तालुका घनसावंगी 699.22 मिलीमीटर अपेक्षित सरासरी आणि झालेला पाऊस 735.32 मिलीमीटर। एकूण अपेक्षित सरासरी 688.32 मिलीमीटर आणि झालेला पाऊस 792.27 मिलीमीटर।